खंड चौथा प्रकरण दहावे एक पुण्य स्मरण आणि प्रायश्चित्त। माझ्या जीवनयात्रेमध्ये अशा तऱ्हेचे प्रसंग वारंवार घडून आले आहेत की ज्यामुळे मी भिन्न धर्माच्या आणि जातीच्या लोकांच्या निकट सहवासामध्ये येऊ शकलो। या सर्वांच्या अनुभवावरून एवढे सांगता येईल की आप्त आणि परके, देशी आणि परदेशी, गोरे आणि काळे, हिंदू आणि मुसलमान किंवा ख्रिस्ती, पारशी किंवा यहुदी यांच्यामध्ये भेद कसा तो माझ्या मनाला कधी शिवलेलाही नाही। माझे हृदय असले भेद ओळखू शकत नाही असे मी सांगू शकतो। हा मी माझा सद्गुणही समजत नाही, कारण की ज्याप्रमाणे अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इत्यादी यम अभ्यासण्याचा प्रयत्न केल्याची व तो प्रयत्न अजूनही चालू असल्याची मला पूर्ण जाणीव आहे, त्याप्रमाणे या प्रकारचा अभेद शिकण्याचा कधी मी मुद्दाम म्हणून प्रयत्न केला असेल असे मला स्मरत नाही। डर्बनमध्ये मी वकिली करीत होतो त्यावेळी माझे कारकून पुष्कळदा माझ्याबरोबरच राहत असत। त्यात हिंदूही असत आणि ख्रिस्तीही असत, आणि प्रांतवार बोलायचे तर गुजराती आणि मद्रासी असत। त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधी भेदभाव उत्पन्न झाल्याचे मला स्मरत नाही। त्यांना मी कुटुंबातलेच मानित असे, आणि पत्नीकडून त्याबाबतीत काही विघ्न आल्यास तिच्याबरोबर झगडतही असे। एक कारकून ख्रिस्ती होता, त्याचे आईबाप पंचम जातीचे होते। आमच्या घराची बांधणी ही पाश्चात्य पद्धतीची होती, त्यात खोल्यांमध्ये मोरी असत नाही, असणे योग्यही नाही असे मला वाटते। त्यामुळे दरेक खोलीत मोरीऐवजी लघवीसाठी एक भांडे असते, ते उचलण्याचे काम नोकराचे नव्हते, आमचेच यजमान यजमानणीचे होते। जे कारकून स्वतःला घरच्याप्रमाणे समजू लागत ते स्वतः आपापले भांडे उचलीतही। हे पंचम कुळात जन्मलेले कारकून नवे होते, त्यांचे भांडे आम्हालाच उचलणे प्राप्त झाले। इतर भांडी कस्तुरबाई उचलीत असे, परंतु हा तिच्या मते कडेलोट झाला, आमच्यामध्ये धुसफूस झाली। मी उचलावे तर हेही तिला कबूल नाही, आणि स्वतः उचलणेही तिला जड वाटले। डोळ्यांतून अश्रुबिंदूंची मोते गाळणाऱ्या, हातात भांडे धरलेल्या, स्वतःच्या तांबड्या लाल डोळ्यांनी मला ठपका देत असलेल्या, जिन्यावरून उतरणाऱ्या कस्तुरबाईचे चित्र मी या घटकेलाही रेखाटू शकतो। पण मी जसा प्रेमळ तसाच निष्ठुर पती होतो। मी स्वतःला तिचा शिक्षकही समजत असे, आणि त्यावरून आपल्या आंधळ्या प्रेमाला वश होऊन तिला नकोसेही करीत असे। अशा तऱ्हेने तिने फक्त भांडे उचलल्याने माझे समाधान झाले नाही, ती हसतमुखाने नेईल तेव्हा माझे समाधान होणार। म्हणून मी दोन शब्द खड्या सुरातच सुनावले, असली धुसफूस माझ्या घरात नाही चालणार, मी बडबडलो। शब्द तीराप्रमाणे झोंबले, पत्नीचा क्रोधाग्नी पेटला। तर मग तुमचे घर आपल्यापाशीच ठेवा, ही मी चालले। ईश्वराचे स्मरण मला राहिले नव्हते, दयेचा बिंदूही राहिला नव्हता। मी हात धरला, जिन्याच्या समोरच बाहेर जाण्याचा दरवाजा होता। मी त्या असहाय्य अबलेचा हात धरून तिला दरवाजापर्यंत ओढीत नेली। दरवाजा अर्धा उघडला, डोळ्यातून गंगा यमुना वाहत आहेत अशी कस्तुरबाई बोलली, तुम्हाला एक लाज नाही, मला आहे, काहीतरी लाज धरा। मी बाहेर पडून जाणार कोठे, इथे आईबाप तरी थोडेच आहेत की त्यांच्याकडे तरी जाऊ। मी बायको पडले, तेव्हा तुम्ही द्याल त्या लाथा मला खाल्ल्या पाहिजे। आता लाज धरा आणि दार बंद करा, कोणी पाहिले तर दोघांपैकी एकाचीही शोभा राहणार नाही। मी तोंडतर लालच्या लाल ठेवले, पण शरमलो मात्र खरा, दरवाजा बंद केला। पत्नी जर मला सोडून जाऊ शकत नव्हती तर मी तरी तिला टाकून कुठे जाणार होतो। आमच्यामध्ये भांडणे पुष्कळ झाली आहेत, पण नेहमी परिणाम कल्याणप्रदच झाला आहे। पत्नीने स्वतःच्या अद्भुत सहनशक्तीच्या जोरावर जय मिळवला आहे। हे वर्णन आज मी तटस्थ वृत्तीने करू शकतो, कारण हा प्रसंग आमच्या जुन्या युगाचा आहे। आज मी मोहांध पती नाही, शिक्षकही नाही। मनात आणल्यास कस्तुरबाईच आज मला धमकी देऊ शकेल। आज आम्ही कसलेले मित्र आहोत, एकमेकांविषयी निर्विकार होऊन वागत आहोत। कोणत्याही तऱ्हेच्या उपकार फेडीची अपेक्षा न करता माझ्या दुखण्यामध्ये माझी शुश्रूषा करणारी ती सेविका आहे। वरील घटना 1918 साली झाली। त्यावेळी ब्रह्मचर्याच्या पालनासंबंधी मला काही कळत नव्हते। तो काळच असा होता की ज्यावेळी पत्नी ही केवळ सहधर्मिणी, सहचारिणी आणि सुखदुःखातली सोबतीण आहे हे मला स्पष्टपणे कळत नव्हते। मला आठवते की मी असे समजून चालत असे की ती विषयभोगाचे साधन आहे. पतीने केलेली कसलीही आज्ञा मानण्यासाठीच ती जन्माला आलेली आहे. सन 1900 सालापासून माझ्या विचारात गंभीर परिवर्तन झाले. ते 1906 साली पूर्ण झाले. परंतु या परिवर्तनाची आपण योग्य स्थळी चर्चा करू. येथे एवढे सांगितले म्हणजे पुरे की मी जसा निर्विकार होत गेलो तसतसा माझा घर संसार शांत निर्मळ आणि सुखाचा होत गेला आणि अद्यापही होत आहे. या पुण्यस्मरणावरून कोणी असे मानण्याचे मात्र कारण नाही की आम्ही आदर्श दंपती आहो किंवा माझ्या धर्मपत्नीमध्ये कसलाच दोष नाही किंवा आमचे जीवनाचे आदर्श आता तरी एकच आहे. कस्तुरबाईचे काही स्वतंत्र आदर्श आहेत की नाही याची त्या बिचारीला स्वतःला खबरही नसेल. संभव आहे की आजही माझ्या आचरणातील पुष्कळ गोष्टी तिला आवडत नसतील. त्यासंबंधी आम्ही कधी चर्चा करीत नाही, करण्यात अर्थ नाही. तिला तिच्या आईबापांनी शिक्षण दिले नाही किंवा वेळ होता तेव्हा मीही देऊ शकलो नाही. पण तिच्यामध्ये एक गुण फार मोठ्या प्रमाणात आहे जो इतर पुष्कळ हिंदू स्त्रियांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतोच. रुचो न रुचो, कळो न कळो, माझ्या मागून येण्यामध्येच तिने स्वतःच्या जीवनाचे सार्थक मानले आहे. आणि निर्मळ जीवन चालविण्याच्या माझ्या प्रयत्नामध्ये तिने कधी आडकाठी आणलेली नाही. त्यामुळे जरी आमच्या बुद्धिशक्तीमध्ये पुष्कळ अंतर असले तरीही आमचे जीवन समाधानाचे, सुखाचे आणि ऊर्ध्वगामी आहे असे मला वाटते.